नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. हैदराबादहून बंगळूरला जात असलेल्या या बसने उलिंदा कुंडाजवळ अचानक पेट घेतला. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. 17व्या रोजगार मेळाव्याचं आज देशभरात आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 51,000 अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं अनेक क्षेत्रांमध्ये GST दर कमी केल्याचा लाभ देशभरातल्या नागरिकांना झाला आहे. कृषी क्षेत्रातल्या कर कपातीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध कृषी उपकरणांवरील कर 12% पाच टक्के करण्यात असल्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर दरात ही उपकरणं खरेदी करता येत आहेत. जैव कीटकनाशकांना 5% GST ठेवण्यात आल्यामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन मिळत असून खत उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील GST देखील 5% आल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे. देशभरात 10 कोटी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी 1 कोटी आधीच बसवण्यात आल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी दिली आहे. ते हरियाणातल्या रोहतक इथं माध्यमांशी बोलत होते. स्मार्ट मीटर बसवल्यानं ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील तसंच ग्राहकांना त्यांचा वीज वापर नियंत्रित करता येऊन वीज वाचवता येईल असं ते म्हणाले. देशभरात आतापर्यंत 1100 किलोमीटर मेट्रो रेल्वे लाईन बांधण्यात आल्या असून मेट्रो रेल्वेच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असं मंत्री मनोहर लाल यांनी यावेळी सांगितलं. भारतात डिजिटल पेमेंट लँडस्केपचा झपाट्यानं विस्तार सुरू असून या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात डिजिटल व्यवहारांचा वाटा एकंदर पेमेंट व्यवहारांच्या 99.8% आणि एकूण मूल्याच्या 97.7% आहे असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. UPI हा प्रमुख पेमेंट प्लॅटफॉर्म असल्याचं दिसून आलं असून त्याचा वाटा एकंदर व्यवहारांच्या प्रमाणात 85% आणि मूल्यांच्या 9% असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे. या कालावधीत UPI द्वारे 143,30,000 कोटी रुपयांचे 10,600 कोटींहून अधिक व्यवहार करण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल अकोला आकाशवाणी केंद्राला भेट देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या किसानवाणी, लोकसंगीत यासह विविध कार्यक्रमांची माहिती घेतली. अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून स्थानिक जाहिरात संकलनाच्या कार्याला गती द्यावी, प्रेरणादायी कार्याची निर्मिती करावी, बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीद सार्थकी ठरवावं असे निर्देश त्यांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या सामग्रीचं स्पष्ट लेबलिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. डीप फेक आणि चुकीच्या माहितीमुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी फेसबुक आणि युट्यूब सारख्या मोठ्या मंचांसाठी वाढीव जबाबदारी देखील या बदलांमध्ये समाविष्ट आहे. माहिती तंत्रज्ञान नियम 2021 प्रस्तावित सुधारणांमुळे चुकीच्या माहितीच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्याकरता स्पष्ट कायदेशीर आधार मिळणार आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो पर्यटक तसंच भक्तांनी शेगाव नगरी फुलून गेली आहे. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीनं समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, बारी महाप्रसाद, पारायण व्यवस्था केली असून भक्तांच्या सोयीनुसार भक्तिनिवासामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या वतीनं देण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातून 1747 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.